आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं छत्रपती संभाजीनगर इथं दीक्षांत समारंभात आवाहन. पंतप्रधान मोदी आज मन की बातद्वारे त्यांचे विचार देशवासियांपुढे मांडणार. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत आहे. नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासोबतच सरकार त्यांना स्वयंपाकाचा गॅस सौर ऊर्जेचाही पुरवठा करत असल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्रांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते. देशात सर्वांसाठी घरं या धोरणाच्या माध्यमातून महिला, आर्थिक दुर्बल, दलित, आदिवासी अशा सर्व घटकांना घरकुलं देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून सन 2029 पर्यंत देशात 5 कोटी घरं देण्यात येणार असून यापैकी 3 कोटी 80 लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते राज्यातल्या 20 लाख लाभार्थींना स्वीकृतीपत्र आणि 10 लाख लाभार्थींना पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्यांच्या पुणे दौऱ्यात गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, दादरा नगर हवेली आणि दीव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल तसंच या विभागातल्या राज्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील प्रत्येक कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी प्रत्येक व्यक्तीला तिच्या क्षमतेनुसार काम पुरवून तिला देशाच्या विकासाशी जोडणं हे केवळ सहकार चळवळीमुळेच साध्य होऊ शकेल असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. पुणे इथं जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातील पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशभरातील सहकारी बँकांना सहकार्य करून आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली. विकसित भारतासाठी नव्या संधींचा लाभ घेऊन युवकांनी देशाच्या विकासाचं नेतृत्व स्वीकारण्याची गरज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 65वा दीक्षांत समारंभ धनखड यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. देशात प्रचंड क्षमता असून पायाभूत सुविधा, दळणवळण, इंटरनेट सुविधा, तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात उपयोग करून आपण पुढे जात आहोत असं ते म्हणाले. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते पीएम उषा मेरू योजनेअंतर्गत मंजूर 4 इमारतींचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या मन की बात या मासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी हितगुज करणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 119वा भाग आहे. आज सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून आकाशवाणीचं संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून तो प्रसारित केला जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पुढील 3 दिवस मध्य प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आज दुपारी मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी करण्यात येणार आहे. या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक यंत्र आणि निष्णात डॉक्टरांकडून वंचित वर्गातील कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. पंतप्रधान भोपाळ इथं 2 दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन करणार आहेत. उद्या ते बिहारमधील भागलपूर इथं रवाना होतील. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत 60,74,00,000 अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. या भव्य मेळ्यात अजूनही दररोज लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींसह काल दिवसभरात एकंदर 43,00,000 लोकांनी पवित्र स्नान केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 100 दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेत संपूर्ण देशभरात 10 कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 5,00,000 अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. या मोहिमेत 455 जिल्ह्यांमध्ये 3,57,000 क्षयरुग्णांचं निदान झालं आहे. या मोहिमेत 10,00,000 शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच दुर्गम भागात ही मोहीम पोचवण्यासाठी 836 निक्षय वाहनं आणि 2,40,000 निक्षय मित्र नियुक्त करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांना श्वसनाचा तीव्र त्रास होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्यांना प्राणवायूचा बाहेरून पुरवठा करण्यात येत असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनकच आहे. 88 वर्षे वयाच्या पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्यानं गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्लेटलेट्सची पातळी बरीच कमी झाल्यानं त्यांचं रक्तही बदलण्यात आलं होतं. आरोग्य सेवा हा विशेषाधिकार नसून मूलभूत अधिकार आहे असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत 12व्या आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद कार्यक्रमात बोलत होते. आयुष्मान भारत आरोग्य विम्यासारखे उपक्रम करोडो नागरिकांपर्यंत पोहोचल्याचं सांगत जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या भारताच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. इस्रायलनं 620 पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करण्याचं काम लांबवलं आहे. जोपर्यंत हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेकडून इस्रायली पोलिसांच्या पुढील सुटकेची खात्री होत नाही आणि त्यांची अपमानास्पद पद्धतीनं मुक्तता करण्याचा प्रकार थांबवला जाणार नाही तोपर्यंत कैद्यांची मुक्तता केली जाणार नाही असं इस्रायलनं म्हटलं आहे. हमासनं काल 6 इस्रायली पोलिसांना सार्वजनिकरित्या सुपूर्द केल्यानंतर इस्रायल सरकारनं हा निर्णय घेतला आहे. तेलंगणच्या नागरकुर्नूल जिल्ह्यातील डोमालपेंटानजीक श्रीशैलम डाव्या कालव्याच्या बोगद्याच्या छताचा भाग कोसळल्यानं बोगद्यात अडकून पडलेल्या 8 जणांच्या सुटकेसाठी वेगानं प्रयत्न सुरू आहेत. काल सकाळी ही दुर्घटना घडली. राज्याच्या पाटबंधारे विभागाच्या आणि पर्यटन मंत्र्यांच्या देखरेखीखाली बचाव कार्य राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोगद्यात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत देण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली इथं पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील 2 युवकांचा काल सकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. एक युवक गंभीर असून त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तारकर्ली समुद्रात काल सकाळी पुण्यातील हडपसर इथं राहणारे 5 युवक पोहण्यासाठी उतरले होते. त्यातले 3 युवक पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडली. क्रिकेट. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटात आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ परस्परांशी भिडणार आहेत. आज दुपारी 2:30 दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर या सामन्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत बुधवारी भारतानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता तर पाकिस्तानचा न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 60 धावांनी पराभव झाला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घरांचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं छत्रपती संभाजीनगर इथं दीक्षांत समारंभात आवाहन. पंतप्रधान मोदी आज मन की बातद्वारे त्यांचे विचार देशवासियांपुढे मांडणार. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.